पाठ्यपुस्तक पाठ 9 नागपूर आणि नाशिक 4 बोली भाषा
क नागपूर अ ऐकूया. वराडी, हळबी, नागपुरी या बोलींचे वेगळेपण म्हणजे त्यांच्या शब्दसंग्रहात हिंदी शब्दांचा भरणा विपुल प्रमाणात आहे. इंग्रजांच्या काळातील या मध्य प्रांतात हिंदी व मराठी भाषिक इथे एकत्र राहत होते. हिंदी भाषेच्या क्षेत्राचेही वराडी बोलीला सानिध्य आहे. तसेच जुन्या मराठीचे अवशेष वराडी बोलीच्या सर्व नामात कायम आहेत. उदाहरणार्थ ही, जी, ती ऐवजी हे, जे, ते, मले, तुले, मज, तुज, द्वितीया, चतुर्थी तसेच तृतीयेची रूपे म्या, तू, त्वा इत्यादी. डॉक्टर कोलत्यांच्या लेखनात तर त्यांनी मीने तुने असा नेचा प्रत्यय मी तू सर्वनामांना योजलेला दिसतो. करून राहिला, निजून राहिला, करून शान, जेवून शान असे वैदिक संस्कृतशी नाते सांगणारा प्रत्यय. काय ऐवजी कामून, कामून अशी बोली रूपे. अशा वेगळेपणाने वराडी बोली लक्ष वेधून घेते. वराडी बोलीत स्त्रियांच्या तोंडीही मी जातो, मी करतो असे प्रयोग असतात. एकेकाळच्या समृद्ध ग्रंथनिर्मिती असलेल्या वराडी बोलीतील शब्द संग्रहही विपुल क्षेत्रांना स्पर्श करणारा आहे.